आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभेत गदारोळात व्हीबीजी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक आवाजी मतदानानं मंजूर. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांना विनंती. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं निधन. सर्व स्तरातून शोक व्यक्त. आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांची प्रभावी अभिव्यक्ती होण्याच्या उद्देशानं आज अल्पसंख्याक हक्क दिनाचं सर्वत्र आयोजन. आता सविस्तर बातम्या. लोकसभेनं आज गदारोळात विकसित भारत रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान ग्रामीण अर्थात व्हीबीजी रामजी विधेयक 2025 आवाजी मतदानानं मंजूर केलं. ग्रामीण भागात रोजगार आणि उत्पादन सुरक्षितता सुनिश्चित करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. ग्रामीण विकास हा सरकारच्या धोरणाचा गाभा आहे. आधीच्या युपीए सरकारनं केवळ 2,13,000 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र रालोआ सरकारनं 8,53,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्याचं या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. दरम्यान चौहान यांच्या भाषणावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विधेयक स्थायी समितीकडे पाठवावं या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सभागृहाच्या वेलमध्ये उतरून जोरदार आंदोलन केलं तर काही खासदारांनी विधेयकाच्या प्रतिफाळल्यानं वातावरण तापलं. युपीए सरकारच्या काळात 2006 पासून ते 2014 पर्यंत 1,660 कोटी दिवसांची रोजगार निर्मिती झाली होती तर एनडीए सरकारच्या काळात 3,210 कोटी दिवसांचा रोजगार निर्माण झाल्याची माहिती चौहान यांनी लोकसभेत दिली. विकसित भारताचं प्रावधान या विधेयकात असल्याचं ते म्हणाले.
100 दिन की गारंटी के बजाय हम 125 दिन की गारंटी दे रहे हैं. न केवल गरीब का कल्याण, गांव का संपूर्ण विकास जो महात्मा गांधी कहते थे, एक संपूर्ण गांव, एक स्वावलंबी गांव, एक विकसित गांव का निर्माण, इसका प्रावधान इसमें किया गया है.
विधेयक मंजूर झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. उद्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान विरोधकांचं लोकसभेतील वर्तन अशोभनीय असल्याची टीका मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत केली. नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयातर्फे जारी करण्यात आलेल्या निर्णयाचा सन्मान राखून आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्याकडे सोपवला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी तो स्वीकृत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या 10% राखीव कोट्यातून मिळवलेल्या 4 सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. भाजप प्रवेश करण्यापूर्वी प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या प्रज्ञा सातव 2021 पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून गेल्या. सोलापूर जिल्ह्यातले विधानसभेचे माजी आमदार दिलीप माने यांनीही भाजपत प्रवेश केला आहे. दरम्यान 5 वर्षे आमदारकी शिल्लक असताना प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली.
खरं तर आमचे राजीव सातवजी गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला विधान परिषदेवर, त्यानंतर पूर्ण वेळ पुन्हा दुसऱ्या टर्म मध्ये विधान परिषदेवर सगळं काँग्रेसने दिलं. त्या कुटुंबाच्या कडे एक भावनिक राहुल गांधीजींचे संबंध होते. मला वाटत नव्हतं की सर्व मिळून प्रज्ञाताई असं कुठला निर्णय घेतील. त्यामध्ये नेमका काय त्यांचा राजकीय स्वार्थ आहे मला माहित नाही, कारण 5 वर्षाची त्यांची आमदारकी शिल्लक होती.
दरम्यान सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ स्पृहा डकरे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभा घेतली. अंजनगाव सुर्जी इथं आयोजित रोड शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापारी संकुल, भूमिगत गटार लाईन, पाणीपुरवठा आणि दर्जेदार शाळांसह विविध विकास प्रकल्प राबवण्याचं आश्वासन दिलं. वर्धा जिल्ह्यातील देवळी नगर परिषदेसाठी या शनिवारी मतदान होत आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगराध्यक्ष पदासाठीच्या भाजपा उमेदवार शोभा तडस यांच्या प्रचारार्थ देवळी इथं सभा घेणार आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं आज नोएडा इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. गुजरातमधला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा त्यांनी उभारला होता. सुतार यांनी 200+ भव्य पुतळ्यांची उभारणी करून भारताच्या शिल्पकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून दिली. राम सुतार यांनी आतापर्यंत संसद भवनाच्या आवारातील अनेक विभूतींच्या मूर्त्या घडवल्या. शिल्पकलेतील योगदानाबद्दल सुतार यांना 1999 साली पद्मश्री आणि 2016 साली पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राम सुतार यांना नुकतंच महाराष्ट्रभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुतार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एक उल्लेखनीय शिल्पकार ज्यांच्या कौशल्यामुळे भारताला स्टॅच्यू ऑफ युनिटीसह अनेक प्रतिष्ठित स्मारकं मिळाली. त्यांच्या कलाकृती नेहमीच भारताच्या इतिहासाची संस्कृतीची आणि सामूहिक भावनेची शक्तिशाली अभिव्यक्ती म्हणून प्रशंसित राहतील असं समाज माध्यमांवरच्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज अल्पसंख्याक हक्क दिवस आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेनं 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय वांशिक धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला. या जाहीरनाम्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती भाषा धर्म आणि परंपरा जतन करण्याचा अधिकार असून या हक्कांची प्रभावी अभिव्यक्ती व्हावी या उद्देशानं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेनुसार दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या वतीनं अल्पसंख्याक हक्क दिनाचं आयोजन नागपुरातील जिल्हा नियोजन भवन इथं करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान उपस्थित होते. यावेळी राष्ट्रसेवा आणि समाजकार्यात योगदान देणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अल्पसंख्याक समुदायाला सोबत घेणं अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन यावेळी प्यारे खान यांनी केलं.
जिस देश में अल्पसंख्यक अगर सुरक्षित नहीं है वो देश कभी भी तरक्की नहीं कर सकता. तो ये गवर्नमेंट ने जो नारा दिया है सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास वो इसीलिए दिया है कि इस देश का अल्पसंख्यक जो है वो भी बड़ा. फर्स्ट टाइम ऐसा हुआ है कि पूरे महाराष्ट्र में अल्पसंख्यक दिन मनाया जा रहा है और सब जगह हर जिले में आप देखेंगे तो सारे कलेक्टर को ऑर्डर्स दिए गए.
भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात देखील आज अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा झाला. भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्याक देखील या देशाचे नागरिक आहेत. अल्पसंख्याक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील असं आश्वासन जिल्हाधिकारी सावंतकुमार यांनी यावेळी दिलं. त्याचप्रमाणे वाशिमसह सर्व जिल्ह्यात आज हा दिवस साजरा करण्यात आला. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या परिसरात बॉम्ब असल्याचा ईमेल आज सकाळी न्यायालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर आल्याची माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रोशन बागडे यांनी दिली. बॉम्ब शोधक आणि निकामी करणारं पथक न्यायालय परिसराची कसून झडती घेत असून अद्याप तरी काही संशयास्पद सापडलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरडीएक्स असलेली 2 शक्तिशाली उपकरणं या परिसरात असल्याचं या मेलमध्ये म्हटलं होतं. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक मुक्त निष्पक्ष आणि कायदेशीर पद्धतीनं पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनानं तयारीला वेग दिला असून त्या अनुषंगानं निवडणूक अधिकाऱ्यांचं सविस्तर प्रशिक्षण आज आयोजित करण्यात आलं. निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी 1, 2, 3 तसंच क्षेत्रीय अधिकारी यांचं निवडणुकीसंदर्भातले प्रशिक्षण आज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चंडक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलं. नागपूरच्या धंतोली इथं दिव्यांग युवती अबोली विजय जरीत हिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पहिली व्हीलचेअर मॉडेल असलेल्या अबोलीनं मॉडेलिंग गायन आणि मोटिवेशनल स्पीकिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली आहे.
मला क्रोनिक किडनी डिसीज आहे आणि ऍब्सेंट युरिनरी ब्लॅडर ज्यात माझ्या दोन्ही किडनी डॅमेज आहे आणि नॉर्मल साईज पेक्षा छोट्या आहे आणि मी सगळंच काही करते. मला कुकिंग करायला आवडते, मला डान्सिंग करायला आवडते, मला ड्रॉइंग आवडते. म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही की मी ती नाही करू शकत आणि माझ्या फॅमिलीचा सपोर्ट मला भरपूर मिळाला. या सगळ्या गोष्टीत मी जे काही करते ते त्यात मला ते सगळं सपोर्ट करतात.
हवामान. विदर्भात आज गोंदिया इथं 8.4 सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली तर नागपुरात आज 10 सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभेत गदारोळात VBG रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक आवाजी मतदानानं मंजूर. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांना विनंती. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं निधन, सर्व स्तरातून शोक व्यक्त आणि अल्पसंख्याकांच्या हक्काची प्रभावी अभिव्यक्ती होण्याच्या उद्देशानं आज अल्पसंख्याक हक्क दिनाचं सर्वत्र आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.